नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। गणेश चतुर्थीपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे। लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी येण्याचं आमंत्रण देत वाजत गाजत निरोप दिला जात आहे। राज्यात मुंबई पुण्यासह सर्वच ठिकाणी गणेश विसर्जनाच्या मोठमोठ्या मिरवणुकांचा प्रारंभ झाला आहे। गेल्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 1.31% घट झाली आहे। इंधनाचे दर घटल्यानं तसंच अन्नपदार्थांची दरवाढ मंदावल्यामुळे ही घट झाल्याचं सरकारी आकडेवारीत म्हटलं आहे। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। मराठवाड्यातल्या समस्या सोडवण्यासाठी सरकार वचनबद्ध असून सर्वच क्षेत्रात मराठवाड्याची प्रगती करणं हे शासनाचं ध्येय आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा अभियान 2024 सुरुवात झाली। येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरु असेल। स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही यंदाच्या अभियानाची संकल्पना आहे। या अभियानाच्या निमित्तानं आज ठिकठिकाणी स्वच्छताविषयक शपथग्रहण कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं। आपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी आतिशी यांची आज निवड झाली, त्यामुळे त्या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील हे स्पष्ट झालं आहे। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज संध्याकाळी नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांना भेटून पदाचा राजीनामा देणार आहेत। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 91 अंकांची वाढ झाली आणि तो 83,080 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 35 अंकांची वाढ नोंदवत 25,419 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।